नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 25 नोव्हेंबरपासून 20 डिसेंबरपर्यंत होणार आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 26 नोव्हेंबरला संविधान सदनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी समाज माध्यमावर दिली. राज्याच्या पोलीस महासंचालकपदावर आज संजय वर्मा यांची नियुक्ती झाली. काँग्रेस आणि इतर पक्षांनी केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं काल रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदावरून हटवण्याचे आणि त्यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले होते. विधानसभा निवडणुकीतल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालं आहे. छाननी आणि माघारीनंतर 4,140 उमेदवार रिंगणात उरले आहेत. अनेक मतदारसंघातली बंडखोरी रोखण्यात महायुती आणि महाविकास आघाडीला यश आलं आहे, तर अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने तिथे चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मित्रपक्षांचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याने प्रचाराच्या बाबतीत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2025 होणाऱ्या 10वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी येत्या 19 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. विलंब शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज भरता येतील. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 694 अंकांनी वधारला आणि 79,477 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 218 अंकांनी वधारला आणि 24,213 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.